श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। सतराव्या ओवीवरील निरूपण आणि विश्लेषण परवा आणि काल आपण ऐकलं। सतराव्या ओवीमध्ये दृश्याचे होणे पूर्णपणे संवित्तीवर अवलंबून आहे। संवित्ती असेल तरच दृष्टा आणि दृश्य ही दोन्ही एकच आहे असा भेद होईल आणि त्याला तुलना करण्यासाठी बिंब आणि प्रतिबिंब याची उपमा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना दिली होती। आज 18व्या अध्यायात 18व्या ओळीवर आपण निरूपण सुरू करणार आहे, निरूपण आणि विश्लेषण। तर सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तेवी आपणची आपुल्या पोटी आपणया दृश्य दावित उठी दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे तैहे। तेवी आपणची आपल्या पोटी आपणया दृश्य दावित उठी दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे तेहे। आपणच आपल्या पोटी आपल्याला दृश्य दाखवत जो परिणामाला प्राप्त होतो तो दृष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या रूपाने तो संपूर्ण परमात्माच मांडला गेला। म्हणजे हा सगळं जग हे सगळं विश्व त्या परमात्म्याचाच विस्तार होऊन जातो। आता विषय काय चालला आहे, परमात्म्यापासून हे जग कसे झाले, हे संपूर्ण जग परमात्माच कसा झाला आणि तुमच्या आमच्यासारख्यांना हा फार मोठा गहन प्रश्न पडतो बरेचदा की जर तो परमात्माच सर्वांमध्ये ठाई ठाई व्याप्त आहे आणि सगळे काही परमात्माच आहे तर मग एवढी विषमता का आहे। एक ज्ञानी एक अज्ञानी, एक गुंड एक श्रीमंत, एक दरिद्री एक सुशिक्षित एक अशिक्षित, कोणी भिकारी तर कोणाकडे इतका पैसा अफाट पैसा की तो पैसा संपत नाही, ही विषमता का? लोअर क्लास मिडल क्लास अपर क्लास सोसायटीमध्ये हा भेद कसा काय, हा अत्यंत कॉमन प्रश्न सर्वांना नेहमी पडत असतो आणि जे तर्कबुद्धीने विचार करतात अशा लोकांना सुद्धा पडतो आणि सर्वसामान्यांना, कारण या हा जो प्रश्न आता उद्भव इथे निर्माण केलेला आहे तो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। थोडं याचा सुद्धा आपण विचार करू की असं का होते, असं होण्याचं काय कारण असेल। आणि आता जो आपला विषय चालू आहे दृश्य आणि दृष्टा, जर सगळा संसार परमात्ममय आहे आणि मीही परमात्म्याचाच अंश आहे आणि सगळे आत्मे एकाच योग्यतेचे आहे तर मग ही विषमता का बरं, ही समाजामध्ये ऊंच नीच हा भेदभाव का बरं आहे। त्याचं कारण असं आहे की आत्मरूपाने पाहिलं आत्मस्वरूपाने पाहिलं तर हे सगळं एक आहे। संवित्तीच्या दृष्टीने जर पाहिलं हे सगळं एक आहे, पण जर जीवाच्या दृष्टीने पाहिलं जर शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर इथे भेद आहे। आता संवित्तीच्या दृष्टीने काय झालं, मी आत्मा हा दृष्टा ही संपूर्ण जगामध्ये भरलेले आत्मे ते दृश्य आणि पाहण्याची क्रिया हे दर्शन. आता एका आत्मज्ञानी पुरुषासाठी, एका आत्मसाक्षात्कारी पुरुषासाठी दृष्टा, दृश्य आणि दर्शन हा सेट एक वेगळा झाला. आणि दुसरा, ज्याला आत्मज्ञान नाही आहे किंवा ज्याला आत्मसाक्षात्कार घडलेला नाही आहे, त्याच्यासाठी काय होईल? जेव्हा तो या शरीरभावानी पाहिल तर दृष्टा काय आहे? डोळे. या शरीराचा दृष्टा कोण आहे? डोळे. आणि दृश्य काय आहे? समजा जे आपल्याला पाहत आहे, ताजमहाल, ताजमहाल किंवा एखादं झाड किंवा एखादं काही, हे दृश्य झालं. आणि ही जी क्रिया आहे पाहण्याची, ही क्रिया दर्शन झाली, है ना. आता उजेड असेल तर ताजमहाल दिसेल, पण ताजमहाल तर पूर्ण पांढरा शुभ्र आहे. असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री सुद्धा थोडाफार तर दिसतोच तो, कारण दिवसभर जे ऊन त्या ताजमहालाच्या संगमरमरावर पडतं त्याचं रेडिएशन थोडा वेळ ते रेडिएट करत असतं. पण झाड एखादं समजा रात्रीच्या वेळी दिसत नाही. बरेच लोक खंब्यावर आदळतात, दारू पिऊन आलेले खंब्याला म्हणतात की तू माझ्या रस्त्यात का आला अंधारामध्ये. तर सांगायचं असं की दृष्टा, दृश्य, दर्शन जर शरीराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर संच काय निर्माण होतो? दृष्टा डोळे, दृश्य जे आपण पाहतो झाड, आणि पाहण्याची क्रिया दर्शन. पण आत्मस्वरूपाच्या माध्यमातून जर पाहिलं, संवित्तीने जर पाहिलं, तर दृष्टा माझा आत्मा, दृश्य इतर सर्व आत्मे, पाहण्याची क्रिया हे दर्शन. तर सर्व आत्मे आणि मी आत्मा, आत्मा आत्माच असल्यामुळे याच्यामध्ये काहीच भेद उरत नाही. आता इथे उजेड असो की अंधार असो, पौर्णिमा असो की अमावस्या असो, हे पाहणे पूर्णत्वाचं आहे. आणि शरीरभावातून पाहणे हे अपूर्णतेचं आहे, कारण हे फक्त उजेडात दिसू शकतं. आता आधीचा प्रश्न, हा भेद का? जर सगळं जगच परमात्ममय आहे तर हा भेद का? हा भेद याच्यासाठी आहे की जो ज्या स्थितीमध्ये आहे, ज्याला आपण ज्या स्थितीमध्ये पाहतो आता देहभावानी, ती प्रत्येकाची प्रारब्ध कर्माची स्थिती आहे. कार्मिक अकाउंट, ज्याचा कार्मिक अकाउंट जसा असेल त्याची दशा आता आपल्याला दिसत आहे. त्याची आपल्याला जी दशा दिसत आहे ती त्याच्या, त्याचा कार्मिक अकाउंट आहे, त्याचं प्रारब्ध कर्म आहे. मग लगेच दुसरा प्रश्न निर्माण होतो, मग प्रारब्ध कर्म हा काय प्रकार आला आतामध्येच? आत्मात्मा सगळे एकच होते, एकाच प्रतीचे होते, तर प्रारब्ध कर्म कुठून आलं? प्रारब्ध कर्म, आपण ज्या प्रकारची कर्मे करतो ती सर्व कर्मे त्या जीवाला बांधतात, आत्म्याला नाही, जीवाला. तर जीव कुठून आला मध्ये? जीव हे आत्म्याचं या शरीरात पडलेलं प्रतिबिंब आहे. जीव आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे आणि ते प्रतिबिंब या शरीराला कंट्रोल करत आहे. पण आत्म्यात आणि त्याच्यात फरक असा आहे की आत्मा हा कोणत्याच गुणांनी, कोणत्याच भावानी बांधला जात नाही, जीव मात्र बांधला जातो, सत्वगुणांनी पण, रजोगुणांनी पण, तमोगुणांनी पण. मग आपण जसं वागतो, वावरतो, पाप करतो, पुण्य करतो, हा सगळा लेखाजोखा त्या जीवाच्या खात्यात जातो, त्याला कार्मिक अकाउंट आपण म्हणतो. आणि हे कर्मबंध हे भोगावेच लागतात, कर्मबंध हे भोगावेच लागतात, काही केल्या यातून सुटका नाही. कोणी कितीही म्हटलं, कितीही पूजा केली, कितीही भक्ती केली, काही केलं, तरी कर्माचे भोग ज्याचे त्याला भोगणे आहेच. आत्मा याहून लिप्त आहे बरं का. कर्माचे भोग भोगताना सुद्धा आत्मा शुद्ध आणि पवित्रच आहे. आता एखादा श्रीमंत राजयोग भोगत असेल तर ते त्याचं प्रारब्ध कर्म आहे आणि ते डायनॅमिक आहे, ते पुढे तसंच राहील असं नाही. म्हणून आपण याची देही याची डोळा राजाचे रंक होताना आणि रंकांचे राव होताना पाहिलेले आहेत. मोठे श्रीमंत सडकेवर आलेले पाहिलेले आहेत आणि सडकेवरचे भिकारी किंवा सर्वसामान्य लोक श्रीमंत झालेले सुद्धा आपण याच जीवनात याच देहात याच रुळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे आहे हा भेदाचं कारण, हे आहे. आत्मा जरी एकाच योग्यतेचा आहे, एकसारखा आहे, तरी सर्वांचे एक प्रारब्ध कर्म निरनिराळे असल्यामुळे, प्रारब्धाचे भोग निरनिराळे असल्यामुळे, कार्मिक अकाउंट निरनिराळे असल्यामुळे प्रत्येकाला त्या त्याप्रमाणे भोग भोगावे लागत आहे. त्यात काही कन्सेशन नाही आहे. परमात्म्यापासून जग झाले, मागच्या 3 वयांमध्ये असं सांगितलं की परमात्म्याचे जे स्फुरण ते हे जग. जग हे परमात्म्याहून निराळा नाही. आणि परमात्म्याला सहज असे वाटले की आपण विस्तार पावावे, व्यापक व्हावावे, म्हणून तो एक होऊन अनंत रूपाने तो प्रकट झालेला आहे. आणि त्याचा हा आदी संकल्प म्हणजे एकोहम बहुश्याम, मी एकटा असूनही अनेक मीच आहे. एकोहम बहुश्याम, मी एकटा असूनही अनेक मी आहे. नावेक क्षोभोनी, असं 2 वयाच्या आधी नावेक क्षोभोनी असा शब्द, अगदी क्षणभरासाठी नावेक क्षोभोनी. आता परमात्माचं विश्व झाल्याने दृश्यत्वच झाला आणि पाहणारा मी आत्मा असल्यामुळे दृष्टा मीच झालो. मग जगाकडे पाहून तोच म्हणतो, अरे मीच हे विश्व झालो, माझ्याशिवाय इथे दुसरं काहीच नाही. म्हणून दृश्य, दृष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी, ही संपूर्ण त्रिपुटी सुद्धा तो परमात्माच झाला. तेवी आपणची आपुल्या पोटी, आपण या दृश्य दावीती उठी. दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते है. त्या परमात्म्यानेच दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी मांडलेली आहे. आणि हीच त्रिपुटी ज्या परमात्म्याच्या मुळे निर्माण झाली आहे तोच सच्चित आनंद आहे. त्या त्रिपुटीमध्ये काय पाहायचं आहे? सच्चित आनंद, दुसरं काहीच नाही. तोच परमानंद स्वरूप आहे आणि तोच सच्चित आनंद आहे. जगातील एखाद्या पदार्थाकडे पाहताना अज्ञानी माणसाची दृष्टी जी आहे ती दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी भिन्न दिसते. कारण डोळा तिथे पाहणारा असतो, पाहण्याची क्रिया दर्शन असते. ज्याला पाहतो ते ताजमहाल किंवा झाड, याच्यामध्ये रूप रंग आकार ही भिन्नता वाटत असते. परंतु आत्म्याच्या दृष्टीने दृष्टादृश्य दर्शन हे भिन्न असूच शकत नाही. हे सर्वत्र सारखंच असणार आहे, कारण पाहणाराही तोच आहे आणि ज्या गोष्टीला पाहतो आहे ती गोष्टही तीच आहे, ती वस्तूही तीच आहे. आणि हे कशामुळे भासते? ज्या प्रकाशामुळे हे जेव्हा अनुभवाला येते त्याला संवित्ती म्हणतात, त्याला ज्ञान प्रकाश म्हणतात. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल. मोहाचा अंधकार केव्हा जाईल? जेव्हा आपण ज्ञान प्रकाशाने सगळं पाहू. संवित्तीने जर पाहिलं तर आपल्याला विषमता दिसणार नाही, आणि संवित्तीने नाही पाहिलं तर मग सर्वत्र आपल्याला विषमता दिसून येईल. थोरा मोठ्यांचा भेद दिसून येईल, जाती वर्णाचा भेद दिसून येईल. आता दृष्टा तर आत्मा झाला आणि दृश्यही आत्माच, मग दर्शन कोणते? कोणकोणाचं दर्शन घेणार आहे आणि हे दर्शन होते तरी कुठे? तो दर्शन दृष्ट्यातही आहे आणि दृश्यामध्ये आहे, कारण दोन्ही ठिकाणी तो आत्माच नटलेला आहे. असं जर आहे तर मग ते दिसत का नाही? तर ते दिसत नाही फक्त त्या अविद्येमुळे, ते संवित्ती नसल्यामुळे. संवित्ती जर असेल तर ते दिसेल, आणि संवित्ती नसून जर अविद्या असेल किंवा अज्ञान असेल तर ते दिसणार नाही. ज्ञानी आत्मज्ञानी माणसाला ते फक्त दिसू शकते, कारण त्याच्या ठिकाणी संवित्ती ही विद्यमान असते. मागच्याच ओळीमध्ये सांगितलं होतं की तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणिजे तेणे. दृश्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा संवित्ती असेल. संवित्तीमुळेच ते दृश्य दिसू शकते. दृश्य म्हणजे संपूर्ण जगामध्ये परमात्मा दिसणे. ही चतुर्थ श्रेणीची उत्तम भक्ती म्हटलेली या भक्तियोगामध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी. चार प्रकारचे जे भक्त सांगितले त्याच्यामध्ये चौथ्या प्रकारचा जो भक्त असतो ज्याला अभेद भक्त म्हणतात, अनन्य भक्त असतो तो, त्याला सगळीकडे तो परमात्माच दिसतो. कारण त्याच्या ठिकाणी संवित्ती आहे. संवित्ती प्राप्त करून घ्यायचे कोणकोणते उपाय असू शकतात? संवित्ती प्राप्त करून घेता येते ज्ञानयोगाने, कर्मयोगाने, अष्टांगयोगाने, पण सर्वात सहज भक्तियोगाने. नामस्मरण करता 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 केव्हा आपण राम झालो हे माहीत पडत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, राम राम म्हणता म्हणता केव्हा राम व्हाल माहीत नाही. शिर्डीच्या साईबाबांना एकदा नॉर्मल अवस्थेत, कारण ते नेहमी 24 तास ध्यानाच्या अवस्थेत नसायचे, एकदा त्यांना विचारलं त्यांच्या जवळच्या भक्तांनी की बाबा तुम्ही साईबाबा कसे झालात, तुम्ही साईबाबा कसे झाला, म्हणजे तुम्ही या अवस्थेत कसाल? तेव्हा इकडच्या ते सरळ उत्तर द्यायचे नाही, ते इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचे. पण गोष्टी करता करता ते एकदा त्या उत्तरावर आलेत आणि ते म्हणले की माहीत नाही, हरी हरी म्हणता म्हणता मी कधी हरी होऊन गेलो मलाच कळलं नाही. हरी हरी म्हणता म्हणता मी कधी हरी झालो हे मला कळलं नाही. म्हणजे नामस्मरण करता करता, नामामध्ये इतकी जास्त पॉवर आहे, नामाची योग्यता इतकी जास्त आहे, नामामध्ये इतकी जास्त शक्ती आहे की ते नामस्मरण करता 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 मी कधी राम झालो हे कळत नाही, हे कळालं नाही. तर तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्व आणिजे तेणे. जर संवित्ती असेल तरच ते दृष्ट्याला दृश्य दिसू शकते. दृश्य म्हणजे संपूर्ण जग हे परमात्ममय आहे हे दिसणे त्या संवित्तीवर अवलंबून आहे. बिंबाबिंबत्वे झालेपणे प्रतिबिंबाचेनी. ही होती मागची ओळी, 17वी ओळी. अन्यथा काय, प्रतिबिंब तर आहेच पण प्रतिबिंब हे माझं आहे ही संवित्ती पाहिजे. म्हणजे प्रतिबिंब आपण पाहतो आरशामध्ये, छानपैकी केस तयार होतो, केस विंचरतो, बाया सगळा सौंदर्य करतात, पण ते फक्त देहाला पाहत असतात. पण इथे प्रतिबिंबाचे नी म्हणजे बिंबाचे जे प्रतिबिंब पडले, म्हणजे या आत्म्याचं जीवरूपाने जे प्रतिबिंब पडलं आहे त्याबद्दल माऊली इथे बोलत आहे. आणि त्या प्रतिबिंबामुळे बिंबाला बिंबत्व आलं. तसंच आता ही जी चालू ओवी आहे त्याच्यामध्ये, तेवी आपणची आपल्या पोटी आपणया दृश्य दाविती उठी, दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडेते हे. दृश्य दृष्टा दर्शन ही जी त्रिपुटी दिसते ही त्रिपुटीसुद्धा तो परमात्माच आहे. कारण आपणची आपल्या पोटी आपण या दृश्य दाविती ताठी, आपणच दृश्य झालोय, आपणच दृष्टा हो. असं जर आहे तर मग हे सगळं, ही सगळी त्रिपुटीसुद्धा तो परमात्माच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अष्टांग योगाच्या 6व्या अध्यायामध्ये, जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जैसा किडाळाचा दोषू जाय, किडाळ कशाला म्हणतात? आजकाल बाया काय म्हणतात, सोन्यामध्ये काय काय, हां सोन्यामध्ये जे असते ते थोडीशी त्याला डाग, सोन्याचा डाग, त्याला किडाळ म्हणायचे त्या काळात 800 वर्षापूर्वी. तर सोन्याला डाग लागला म्हणजे त्याला दोष लागतो. किंवा 24 कॅरेटचे दागिने होत नाहीत ना राव, 24 कॅरेटचे सोन्याला जेव्हा आपण दागिन्याच्या स्वरूपात आणतो तर त्याच्यामध्ये काहीतरी मिश्रण करायला लागतं, त्याच्यामध्ये काही कडक धातू मिक्स करायची असते, तांबा किंवा इतर कोणती पितळ वगैरे. तर या ज्या धातू मिक्स करतात त्याच्यामुळे त्याला स्ट्रेंथ येते. स्ट्रेंथ येईल तरच ते दागिण्याच्या स्वरूपात राहील. म्हणून ती जी स्ट्रेंथ देण्यासाठी जी इतर धातू भेसळ केली होती, मिक्स केली होती, मिसळ केली होती, तिला काढणे, तिला काढण्याच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीने तिला जर काढलं तर तो किडाळाचा दोष गेला असं म्हणतात. जैसा किडाळाचा दोष जो आहे तरी पंधरेतेची होय. पंधरे म्हणजे 24 कॅरेट्स. माऊलीच्या काळचं 15 नंबरी सोनं म्हणायचे. 15 नंबरी सोनं म्हणजे 24 कॅरेटचं सोनं. तरी पंधरेतेची आहे. जर किडाळाचा दोष काढला तर ते 24 कॅरेटचं सोनं तसं आहेच आहेच. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपो. तर जीवाला ब्रह्मत्व, कारण जीव हे आत्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि अचीवमेंट काय आहे, कशासाठी आपण जन्म घेतो? हळूहळू हळूहळू आपल्याला त्या जीवाला शिवापर्यंत पोचवायचं आहे. जीव हा शिव झाला पाहिजे, उद्दिष्ट हे आहे. आपण त्यासाठी जन्म घेतोय. हजारो जन्म झाले असतील, लाखो जन्म झाले असतील, आपला पर्पज जो आहे, उद्दिष्ट जे आहे, त्या जीवाला शिव करणे आहे. तर जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातली ही फार सुंदर ओवी घेऊन आज आपण हा भाग इथे थांबवण्याच्या आधी 18व्या ओवीची ओवीचं पुनरुच्चारण करूया. तेवी आपण चिया पुल्या पोटी, आपण या दृश्य दावित उठी, दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते है. उद्या आणखीन या ओवीला पुढे घेऊन जाऊ आणि समजण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारे दृश्य दर्शन आणि दृष्टा ही त्रिपुटी ही परमात्म्याचीच निर्माण केलेली त्रिपुटी आहे. आणि त्याचं इंटरप्रिटेशन लौकिक जगामध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा सामान्य दृष्टी असते, आणि पारलौकिक जगामध्ये करतो तेव्हा आध्यात्मिक दृष्टी असते. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.